नमस्कार, मी संदेश नाईक. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी तसंच विविध नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून 5:30 पर्यंत ते सुरू राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व 227 जागांवर लढाईची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ठाण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं. दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं. बँक कर्ज घोटाळ्यासंदर्भात उद्योजक अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल याची ईडीनं आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघातून निवड समितीनं भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला वगळलं आहे. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल याला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.